होटल
होटल
में
इम
एना
आना
बर्लिन
बर्लिन
के
फोन
एक
आइन
में
इन
चेक इन
चेक्ड आइन
करती
मैक्ट
है
इस्ट
वह
सी
सीखती
लर्न्ड
की
दस
रिसेप्शन
एम्फंग
पर
बाय
कैसे
वी
कमरा
सिमा
आरक्षित
रिजर्वियट
करें
टू रिजर्वियरन
कमरे
सिमा
का
फोन
रास्ता
वेक
पूछे
टू फ्रागन
और
उन्ट
नाश्ते
फ्रूस्टक
की
डेस
पेशकश
अंगबोट्स
के
उन्टा
बारे
उबा
में
उबा
पूछे
एफ्रागन
सूटकेस
कोफा
के
मिट
साथ
मिट
आती
कॉम्ट
रिसेप्शन
रिसेप्शन
जाती
गेट
एक
आइने
के
नाख
लिए
फ्यूर
पूछती
फ्रैक्ट
रिसेप्शन
डे एम्फंग
उसे
ईयर
चाबी
श्लुसल
कार्ड
कार्टे
देता
गिब्ट
का
सू
दिखाता
ज़ाइग्ट
अपने
ईरम
चारों ओर
हेरुम
देखती
शाउट
सुंदर
शोन
बड़ा
ग्रोसा
टेलीविजन
फैंसिया
बिस्तर
बेट
आरामदायक
बिक्वेम
संतुष्ट
सुफ्रीडन
कल
मॉर्गन
नाश्ता
फ्रूस्टक
आजमाना
प्रोबीरन
चाहती
मोहते
के
फ्यूर
लिए उत्साहित
फ्रॉइड
अगली
नेक्स्ट
सुबह
मॉर्गन
करने
माखन
स्वादिष्ट
लेका
खाने
एसन
का
डेस
आनंद
गेनीसन
लेती
निम्ट
अपने
ईरन
प्रवास
ऑफेंटहाल्ट
से
उबा
खुश
ग्लुकलिच
डाक
पोस्ट
और
उन्ट
फोन
टेलीफोन
मैक्स
मैक्स
फ्रांस
फ्रांकराइच
में
इन
अपनी
seine
दोस्त
Freundin
को
an
एक
einen
पत्र
Brief
लिखता
schreibt
है
ist
सीखता
lernt
की
wie
टिकट
Briefmarke
कैसे
wie
खरीदी
kauft
जाती
wird
है
ist
बाद
später
वह
er
एक
ein
पैकेज
Paket
ट्रैक
verfolgen
करने के
zu
लिए
für
फोन
telefonieren
करता
macht
डाकघर
post
जाता
geht
भेजने
schicken
के
zu
लिए
für
कर्मचारी
angestellter
से
von
पूछता
fragt
खरीदते
kaufen
है
sind
दोस्ताना
freundlich
मदद
Hilfe
करता
tut
सफलतापूर्वक
erfolgreich
खरीदता
kauft
फिर
dann
घर
Haus
वापस
zurück
पर
auf
रिसीवर
Hörer
उठाता
nimmt
ग्राहक
Kunden
सेवा
Service
की
des
संख्या
Nummer
डायल
wählt
जल्दी
schnell
जवाब
Antwort
देती
gibt
अपने
sein
के
des
बारे
über
में
im
ट्रैकिंग
tracking
जानकारी
Informationen
खोजता
sucht
कॉल
Anruf
से
mit
संतुष्ट
zufrieden
कर्मचारी
Mitarbeiter
को
danke
धन्यवाद
Dankeschön
देता
er
कनेक्शन
Verbindung
समाप्त
endet
होता
wird
अच्छी
guten
आभारी
dankbar
दिनचर्या
Tagesablauf
सोफिया
Sophia
अपने
ihren
सामान्य
typischen
दिन
Tag
का
zwischen
वर्णन
beschreibt
करती
sie
है
bekommt
जिसमें
und
काम
Arbeit
खेल
Sport
और
und
मनोरंजन
Freizeitaktivitäten.
Shamil.
Und.
Hä.
Wie.
Or.
Alles.
Kaise.
Unter.
Wah.
Einen.
Sub.
Hut.
Kuch.
Alles.
Samhalti.
Bekommt.
Hä.
Sie.
Har.
Jeden.
Subah.
Morgen.
Chä.
Sechs.
Baje.
Uhr.
Utti.
Auf.
Hä.
Punkt.
Wah.
Sie.
Pandra.
15.
Minute.
Minuten.
Ke.
Für.
Lie.
Für.
Dhyan.
Meditiert.
Nashta.
Frühstück.
Karne.
Nach.
Ke.
Dem.
Bad.
Danach.
Gym.
Fitnessstudio.
Jati.
Geht.
Ek.
Eine.
Ghante.
Stunde.
Tak.
Lang.
Exercise.
Trainiert.
Vyayam.
Training.
Ke.
Nach.
Bad.
Nach.
Jaldi.
Schnell.
Se.
Wie.
Snan.
Duscht.
Fir.
Dann.
Tayar.
Vor.
Hoti.
Bereitet.
No.
9.
Se.
Von.
Satra.
17.
Tak.
Bis.
Kam.
Arbeitet.
Apni.
Ihrer.
Dopehar.
Mittag.
Ki.
Der.
Chutti.
Pause.
Ke.
Während.
Doran.
Der.
Kitabe.
Bücher.
Parna.
Liest.
Pasand.
Gerne.
Ek.
Einen.
Chota.
Kurzen.
Sa.
Spaziergang.
Sel.
Spaziergang.
Karti.
Macht.
Sham.
Abends.
Go.
Sie.
Seral.
Einfache.
Swast.
Gesund.
Bhojan.
Mahlzeiten.
Banana.
Kocht.
Rat.
Abend.
Khane.
Essen.
Aksar.
Oft.
Piano.
Klavier.
Bajati.
Spielt.
Kabhi kabhi.
Manchmal.
Sham.
Abends.
Go.
Sich.
Dosto.
Freunden.
Se.
Mit.
Milti.
Trifft.
Sone.
Schlafen.
Se.
Geht.
Pehle.
Bevor.
Ek.
Ein.
Kitab.
Buch.
Parti.
Liest.
Bais.
22.
Shirshak.
Titel.
Dainik.
Täglich.
Dincharya.
Routine.
Vivaran.
Beschreibung.
Lukas.
Lukas.
Apne.
Seinen.
Vyast.
Hektischen.
Shahri.
Städtischen.
Jivan.
Alltag.
Or.
Und.
Uski.
Seiner.
Shanti.
Entspannung.
Utpadakta.
Produktivität.
Ke.
Für.
Liye.
Zu.
Upyog.
Anwendung.
Ki.
Der.
Jane.
Genutzt.
Wali.
Wird.
Ranitio.
Strategien.
Par.
Über.
Vichar.
Nachdenken.
Karta.
Reflektiert.
Hä.
Ist.
Har.
Jeden.
Subah.
Morgen.
Jaldi.
Früh.
Utta.
Steht.
Hä.
Auf.
Wah.
Er.
Din.
Tag.
Ki.
Mit.
Shuruat.
Beginnt.
Ek.
Eine.
Choti.
Kurze.
Dhyan.
Meditation.
Se.
Mit.
Karta.
Beginnt.
Hä.
Punkt.
Iske.
Danach.
Bad.
Nach.
Wah.
Er.
Halka.
Leichtes.
Nashta.
Frühstück.
Karta.
Macht.
Kam.
Arbeit.
Par.
Zu.
Jane.
Geht.
Se.
Von.
Pehle.
Bevor.
Yojana.
Plan.
Banata.
Macht.
Apni.
Seine.
Suchi.
Liste.
Ka.
Eine.
Upyog.
Verwenden.
Apne.
Ihre.
Karya.
Aufgaben.
Ko.
Um.
Vyavasthit.
Organisieren.
Karne.
Zu.
Ke.
Der.
Liye.
Für.
Doran.
Während.
Vichalan.
Ablenkungen.
Se.
Zu.
Bachne.
Zu vermeiden.
Ka.
Der.
Prayas.
Bemühung.
Dhyan.
Konzentration.
Kendrit.
Fokussieren.
Headphone.
Kopfhörer.
Ka.
Von.
Kitab.
Buch.
Ke.
Des.
Saat.
Mit.
Aram.
Entspannung.
Parna.
Lesen.
Use.
Ihm.
Tanav.
Stress.
Go.
Zu.
Bhulne.
Vergessen.
Me.
In.
Madad.
Hilfe.
Sone.
Schlafen.
से
फोर
पहले
फोर
के
über
बारे
über
सोचता
denken
मूल्यांकन
bewertet
की
was
क्या
ist
अच्छा
gut
चल
läuft
रहा
war
था
ist
क्या
was
सुधार
verbesserung
आवश्यकता
bedarf
सोच
gedanken
को
in
एक
ein
डायरी
tagebuch
लिखता
schreibt
यह
dies
स्पष्ट
klare
विकसित
entwickeln
करने में
zu
अंत
ende
में
im
शांत
ruhig
मन
geist
के
mit
so
schlafen
जाता
geht
घर
haus
और
und
apartment
wohnung
lisa
lisa
अपने
ihre
दोस्तों
freunde
के
der
घरों
wohnungen
का
von
दौरा
rundgang
करते
macht
हुए
während
वास्तुकला
architektonischen
शैलियों
stilen
सजावट
dekorationstrends
प्रवृत्तियों
trends
की
die
विविधता
vielfalt
का
der
पता
erkundet
लगाती
sie
है
ist
पहले
ersten
में
in
ne
hat
आधुनिक
modernen
furniture
möbel
स्पष्ट
klar
रेखाएं
linien
देखी
bemerkte
यह
es
न्यूनतम
minimalistischen
design
designs
प्रभावशाली
beeindruckende
प्रदर्शन
darstellung
था
war
अगले
nächsten
में
im
उसने
sie
vintage
vintage
तत्वों
elementen
मिश्रण
mischung
देखा
entdeckte
यहाँ
hier
पुराने
alte
समय
zeiten
को
an
याद
erinnert
किया
fühlte
जबकि
während
उसे
sie
आधुनिकता
moderne
आनंद
genoss
लिया
hat
आगे
weiter
एक
ein
छोटे
kleines
ग्रामीण
ländliches
घर
häuschen
गए
ging
जिसमें
mit
देहाती
rustikalem
आकर्षण
charme
को
die
आरामदायक
gemütliche
वातावरण
atmosphäre
पसंद
liebte
आया
ist
जो
das
बाहर
ausstrahlte
निकला
ist
वहां
dort
रसोई
küche
सच
wirklich
में
der
केंद्र
mittelpunkt
बिंदु
punkt
थी
war
फिर
als
वह
sie
एक
eine
आधुनिक
moderne
लॉफ्ट
loft
में
mit
गई
kam
शानदार
atemberaubender
दृश्य
aussicht
बड़ी
riesigen
खिड़कियां
fenster
ne
ermöglichten
बहुत
viel
सारी
licht
रोशनी
und
और
eine
भव्य
grandiose
आकाश
himmelskulisse
की
und
अनुमति
ermöglichten
दी
gewährte
लग्जरी
luxuriösen
पेंटहाउस
penthaus
ne
sie
सुरुचिपूर्ण
geschmackvolle
शानदार
opulente
इंटीरियर
einrichtung
पाया
fand
सामग्री
materialien
डिजाइन
design
उच्चतम
höchster
गुणवत्ता
qualität
के
von
थे
waren
अंतिम
letzten
स्थायी
nachhaltigen
सामग्रियों
materialien
के
mit
साथ
eine
पारिस्थितिकी
ökologisch
निर्माण
bauweise
देखा
gesehen
यह
dieser
स्थान
ort
प्रकृति
natur
के
zur
साथ
mit
गहन
tiefe
संबंध
verbindung
प्रतीक
verkörperten
अपने
ihrem
दौरे
rundgang
के
nach
बाद
nach
को
वा
अपने
eine
नवीनतम
neuesten
सजावट
Dekorationen
लागू
anzuwenden
करने प्रेरणा
inspiriert
मिली
bekommen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.